ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಸಿ ಡೇಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಗುರುವಾರ 30 एप्रिल 2020. डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी कमी झाली. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3300 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3220 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $329 प्रति टन राहिला, आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.02 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.64 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3361 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1343 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $17.50 होते. इक्विटी, BSE सेन्सेक्स 997.46 अंकांनी खाली येऊन 33717.62 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 306.55 अंकांनी खाली येऊन 9859.90 अंकांवर बंद झाला.